93.5 रेड एफएम वर 9:36 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये कालची मॅच T20 वर्ल्ड कप शेवटली मॅच फायनल इंग्लंड वर्सेस वेस्ट इंडिज आणि कालची मॅच एकूणच सुरू झाल्यापासून काय कालचा दिवस सुरू झाल्यापासूनच अचानक का कोण जाणे सगळेच्या सगळे भारतीय हे वेस्ट इंडिज फॉलोअर्स होऊन गेले होते की फाईन ना पण सेमी फायनल्समध्ये हारलो आहे ना मग आता फायनल्समध्ये कोणाला सपोर्ट करायचा सो वेस्ट इंडिज को करते आणि प्रचंड आनंद होत होता लोकांना वेस्ट इंडिज जसजसं स्वतःच्या विजयाकडे निघालं होतं पण एकूणच अवघड प्रवास डेफिनेटली इंग्लंडनं ज्या पद्धतीनं स्वतःचा गेम दाखवला तो सुद्धा सलाम 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 पण त्याला ज्या पद्धतीनं स्वतःकडे ओढून आणलं वेस्ट इंडिजच्या टीमनं खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमला सलाम करत काही विजयाचे शिलेदार आहेत त्यांना सुद्धा थोडा थोडा सल्यूट करूयात सेकंड हँड जवानी फ्रॉम कॉकटेल गाणं ते हो रहा है एन्जॉय बजाते राहू.